Hello friends, happy friendship day to everyone. तर मैत्री दिनाच्या दिवशी आज फायनली मी बरेच दिवसानंतर पॉडकास्ट करायचं ठरवलं आहे आणि यामध्ये कुठचं स्क्रिप्ट नाही आहे, समोर काही नाही आहे, फक्त जे काही मनात येईल ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. तर फ्रेंडशिप अगदी स्कूलपासून, बालपणापासून अजूनपर्यंत चालत आलेली निखळ मैत्री, खूप छान छान मित्र मैत्रिणी मी बनवू शकले आणि ते माझ्यासोबत त्यांची मैत्री कायम राहिली ह्याबद्दल खरंच स्वतःला मी भाग्यवान समजते आणि मला खूप आनंद होतो या सगळ्या गोष्टीचा. मी नेहमी म्हणते, सगळ्यात मोठी गोष्ट जी सगळ्यात जास्त चांगली कमाई जी काही माझी असेल ती म्हणजे माझे खूप चांगले चांगले मित्र मैत्रिणी आहेत. हजार वेळा चुकले असेन, हजार वेळा चुका करत गेले असेन, बट विदाऊट जजमेंट ज्यांनी बिंदूला ॲक्सेप्ट केलं ते माझे मित्र आणि मैत्रिणी आहेत, कायम माझ्यासोबत असतात. कितीही काहीही झालं तरी नेहमी त्यांच्याशी बोलल्यानंतर मला खूप शांत वाटतं, खूप चांगलं फील होतं, मला स्वतःचा अभिमान वाटतो, मला स्वतःवरती अजून प्रेम होतं. सो मी खरंच खूप लक्की आहे की मला खूप छान छान मित्रमैत्रिणी मिळालेत. असं नाही आहे की फक्त शाळा आणि कॉलेजमध्ये, मी जिथे जिथे गेली आहे, ज्या ज्या माणसांना भेटली आहे नवीन, तिथे तिथे माझी मैत्री झाली आहे आणि तिथे तिथे मला फ्रेंड्स मिळत गेली आहेत. सो ते सगळे अजूनही तितकेच कनेक्टेड आहेत आणि विचारपूस आमची चालू असते. सो फ्रेंडशिप म्हणजे फक्त रोज बोलणं, रोज एकमेकांना एकमेकांचं रुटीन सांगणं एवढंच नाही आहे, तर कधी मन मोकळं करावंसं वाटलं तर फोन करून अगदी 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, अगदी वर्षभरांनी असेल तर ती मैत्री आहे असं मला वाटतं. आणि खरंच खूप छान वाटतं आहे, खूप मोकळं वाटतं आहे आणि खूप आनंद होतो आहे. तुम्हाला सगळ्यांना मैत्री दिनाच्या, म्हणजेच अर्थात फ्रेंडशिप डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. लॉट्स ऑफ लव फ्रॉम युअर बिंदू. टाटा, बाय बाय.